श्रीराम समर्थांच्या मनोबोधातला 35वा श्लोक. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक वेगळ्याच प्रकारचा श्लोक आहे. सिद्धांत वजा आहे. एखादं स्टेटमेंट म्हणतो ना सांगावं तसं. आत्तापर्यंत त्यांनी पुराणातल्या गोष्टी सांगितल्या. रामचंद्राने लीला अवतारात काय काय केलं ते मागच्या 2-4 श्लोकात बघितलं. आता इथं त्यांनी सांगितलं, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. जसा भाव तसा देव, जिथं भाव तिथं देव. आपल्याला वाटतं आपलाही भाव आहे. आम्ही भावानेच सगळं करत असतो, पण भाव याचा अर्थ काय? भगवंताचा कुठेही अभाव नाही असं वाटणं, असं लक्षात येणं आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन घडणं हे महत्त्वाचं आहे. सर्व ठिकाणी जर भगवंत आहे असा भाव असेल तर आपण इतरांशी कसं वागतो लक्षात घ्यायला पाहिजे. कुणाला हडथुडूत करतो, कुणाकडे तुच्छतेने बघतो, तिटकाऱ्याने बघतो, वेडेवाकडे शब्द वापरतो, रागावतो, काय काय करतो आपण. समोर आलेल्या व्यक्तीमध्ये भगवंतच आहे असा जर भाव असेल तर आपलं वर्तन किती प्रेमाने नम्रतेने होईल. त्याचा अंतरातला भाव ओळखून त्याला आपला प्रतिसाद दिला जाईल. किती तऱ्हेनं आपण त्याची काळजी घेऊ, किंबहुना दुसऱ्यासाठीच आपण जगू, कारण दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे भगवंतासाठी जगणं आहे. म्हणून इतरांचा भाव, त्यांच्या दुःखात समरस होणं, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होणं, ह्या सगळ्या गोष्टी, तो आणि मी दोन नाहीच, एकच भगवंत आहे. जसे एका शरीराचे तुकवा म्हणतात तसे एका देहाचे अवयव. उजवा हात आहे, डावा हात आहे, डाव्या हाताला मदत लागली तर उजवा हात चटकन पुढे जातो मदतीला, बोलवावं लागत नाही. पायाला काही झालं तर ते हात चटकन त्याच्या मदतीला जातो. असं नाही की त्याला तिथं मागावं लागतं आणि मग तो जातो. इतकी रिफ्लेक्स ॲक्शन चटकन होते. तसं दुसऱ्याला जर काही होत असेल, आपण असं चिमोटा घेतला त्याचं दुःख होतं, तसं दुसऱ्याला चिमटा घेतला तर दुःख होतं असं लक्षात न येतं आपण काही बोलून जातो, हे बरोबर होतं का? अंतरास लागेल ढका ऐसा शब्द बोलू नका. समर्थांची सगळी वाक्य प्रॅक्टिकल व्यवहारात उतरणं आहेत. राखावी बहुतांची अंतरे, भाग्ये ते तदनंतर. सर्वांची अंतर राखा सोपी गोष्ट नाही आहे, अवघड आहे. कारण एकच चैतन्य सर्वांच्यामध्ये भरून असलं तरी जी प्रकृती आहे ती जन्मजन्मांच्या संस्काराने आणि ह्याही जन्माच्या संस्काराने घडलेली आहे. ती भिन्नच आहे. प्रत्येकाचा अहम जागृत आहे. अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. मी कुणीतरी आहे. मी आहे असं जितकं वाटतं तितकं देव आहे असं त्याच्या अस्तित्वाचं भान अखंड असणं म्हणजे भाव. देव आहेच. आहे का हो देव? आहे का नाही? नाही का विचारा. कुठं नाही म्हणून विचारा. कुठं नाही असं नाही, तो आहेच, अखंडच आहे. आपल्याकडे पाहतो आहे. उपद्रष्टा, अनुमंता, भरता, भोगता, महेश्वरा, सगळ्या गोष्टी आपल्या तो पाहतो आहे. आतून चांगल्या केल्या तर अनुमोदन देतो आहे, वेड्यावाकड्या केल्या तर आतून असमाधान होतं. आपल्यालाच असं वाटतं, शांती वाटत नाही, शांत झोप लागणार नाही. असं जे सगळं होतं याचं कारण तो आत बसून आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आपण अंतर्मुख होऊन त्याच्याकडे बघत नाही. मी नेहमी म्हणते बोलताना, टेलिफोन लावतो इतरांना, आत टेलिफोन लावा भगवंताशी. मार्गदर्शन घेण्यासाठी कुठं 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 फिरतो? शांत बसावं, ध्यानस्थ व्हावं, आत विचारावं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. आतून आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. तो संवाद साधण्याइतकी क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आपल्या साधनेने, आपल्या भक्तीने. की काही अडचण आली तो आहे ना, तो देईल मला उत्तर, असा विश्वास का वाटत नाही? उगी चालत्या भलत्यावर कुणावर तरी विश्वास आपण ठेवतो, भगवंतावर ठेवत नाही. मी जर त्याला धरलाय तर तो माझं वाईट कसं करेल? संकटही जरी आलं तरी ते संकट देखील माझ्या कल्याणाचंच असणार. एक तर माझ्या कर्माचे भोग भोगावे लागणार असतील, किंवा तो भगवंत माझी कसोटी बघत असेल की या संकटाला मी कसं तोंड देतो, धैर्याने तोंड देतो का नाही, का गर्भगळीत होतो एवढ्याशा गोष्टीने देखील. आणि सारखी तक्रार करत राहतो भगवंतापाशी, असं कसं झालं, हे काय झालं, मी हे एवढं केलं तुझं, तरी तू असं कसं केलंस, असं नाही. जे जसं आलं तसं ॲक्सेप्टेड, स्वीकारलं, असं आलं ठीक आहे, असं झालं ठीक आहे. त्याचं कारण काय? एक विश्वास की भगवंताच्या घरी अन्याय नाही. तो सर्व शक्तिमान, सर्वज्ञ असा असून सर्वांच्यावर उपकार करणारा, सर्वांच्या संकटात धावून जाणारा आहे. पण अशा धावून जाणाऱ्या ज्याच्यासाठी जायचं त्याची पात्रता तशी आहे का? पात्रता नसताना देखील धावून जातो, मग ज्याची पात्रता आहे त्याच्यासाठी का जाणार नाही? आपल्याला कळत नाही. कित्येक गोष्टी बारकाईनं आपण जर पाहिल्या तर लक्षात येतं, अरे हे असं कसं काय झालं. मग त्यावेळेला आपण म्हणतो हे माझ्यामुळे झालं, इथं अहंकार येड्यात. तुझ्यामुळे जर झालं असतं तर प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी व्हायला पाहिजे होती, तसं घडत नाही. मग का घडत नाही? तुझी जर एवढी कर्तबगारी आहे, तुझं जर एवढं सामर्थ्य आहे, तर प्रत्येक गोष्ट तू म्हणशील तशी व्हायला पाहिजे, तसं होताना दिसत नाही. म्हणजे मग एक कोणती तरी अशी शक्ती आहे की ती हे सगळं काम करत असते. मग जेव्हा तू माझं झालं असं म्हणतोस तेव्हा तिनं केलं असं का म्हणत नाही? त्या शक्तीला शरणागत का होत नाही? नाव त्याला काही द्या तुम्ही. आणि जो भक्त असेल तो असं म्हणतो मी नाहीच, फक्त तोच. तोच ह्या देहाला साधन बनवून त्याच्याकडून त्याला जे हवं आहे ते काम करून घेतो. संत तसे असतात, ते देवाच्या देहाच्या भगवंताच्या हातात झालेले असतात. म्हणून मग संताकडून खूप मोठं काम भगवंत करून घेतो. तेवढी शरणागतता आपल्यात येते का हे बघायला पाहिजे. मग पहिल्यांदा जे सांगितलं की जया अंतरी भाव जैसा, तुमचा भाव कसा आहे. आपण भक्तीच्या क्रिया करतो पण पुष्कळा त्या भक्तीच्या क्रिया ह्या केवळ आपल्याला काही कर्मत नाही म्हणून, करमणूक म्हणून. आता मरे जे अनेक ठिकाणी उत्सव, मोठे मोठे उत्सव होतात, प्रसाद भोजनं होतात, आणखी काही काही परमार्थाच्या क्षेत्रात उदंड गोष्टी चालतात, त्यातला खरा भाव किती लोकांच्या जवळ असतो असं जर बघायला गेलं तर फार थोडे असं म्हणायला लागतं. त्याचं कारण केवळ आपल्या मनाचा एक छंद म्हणून अनेक गोष्टी करतात, अनेक पैसे खर्च करतात, अनेक माणसांना कामाला लावतात. राम आहे का, त्यांनी छाती फोडून दाखवलं हे बघ राम आहे असं आपण म्हणू शकतो, निदान म्हणतो तरी का, किंवा राम हवा ना माझ्याजवळ आहे असं होत नाही. मी इथं म्हणताय तर वसे होतया अंतरी देवतैसा, जितकी भक्ती तितकी प्राप्ती. जसं स्वरूपानंदांचे गुरु म्हणत असत, तुम्ही जेवढी भक्ती कराल तेवढी प्राप्ती. प्राप्ती म्हणजे पैशाची नव्हे, नाही तर प्राप्ती म्हणजे बरं झालं आपण भक्ती जास्त करू आणखीन पैसे मिळतील. संतांच्या जवळ गेल्यानंतर किंवा भगवंतांच्या ठिकाणी गेल्यानंतर ऐहिक तुमचं काय आहे काही संबंध नाही. एखादा श्रीमंत आहे म्हणून त्याला देव भेटला असं होत नाही, किंवा एखादा गरीब आहे म्हणून त्याला भेटला नाही असं नाही. तुकारामांच्याकडे 18 विश्वे दारिद्र्य, मुलं उपासमारीनं गेली पण त्यांना विठ्ठल भेटला, चुकामेळ्याला भेटला, सावतामाळ्याला भेटला, सेनानाव्याला भेटला, जनाबाईला भेटला, काय होतं त्यांच्याकडे. जे वैभव असू नये असं नाही, असलं तर असू दे, परंतु त्यात भगवंत नाही हे पक्कं लक्षात ठेवावं. आणि भगवंताचा मार्ग धरावा. सगळं ठीक आहे ना, तुम्हाला काही काळजी नाही ना, मग आता तडक तो मार्ग धरा. तसा जर भाव तुम्ही ठेवलात तर देव तुमच्याजवळच आहे हे तुम्हालाच अनुभवाला येईल, आतच तो प्रगट होईल. वसे देवांतरी देव तैसा. कारण काय बरं, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, त्याचं ब्रीदच आहे मुळे. हा चाप पाणी धनुर्धर जो आहे, अनन्यास रक्षी तसे. तुम्ही अनन्य झालात का? तर त्याचं रक्षण तो करतो. अनन्य अन्य, त्याच्याखेरी दुसरं काहीही नाही असं वाटतं का आपल्याला? आपल्याला त्याच्याखेरीजच सगळं दिसतं असं नाही आहे. अनन्य होऊन तुम्ही त्याला शरण जर गेलात तर तो पावतो. द्रौपदीच्या बाबतीत काय झालं? भरदारवारात वस्त्रहरणाचा प्रसंग आला. तिने अनेकांना प्रार्थना केली, आपल्या यजमानांना केली, भीष्माचार्याला केली, द्रोणाचार्याला, सगळ्या मोठ्या मोठ्या रथी महारथी सगळ्यांना प्रार्थना केली. पण जेव्हा काही होत नाही असं म्हटल्यावर तिने दोन्ही हात वर करून भगवंताला हाका मारली आणि भगवंत तिच्या रक्षणासाठी धावून आले. आपण बाकी सगळ्याचा आधार घेतो आणि त्याच्यावर अवलंबून राहतो. तो आधार घेऊ नये असं नाही आहे. आधार घ्यावा पण पक्का आधार समजावा. एक भगवंतच खरा आधार आहे. त्याला आपण धरलं तर तो कोणत्या ना कोणत्या रूपाने येईल आणि आपल्याला जे आवश्यक असेल, मदत हवी असेल ती तो देईल. अनुभव घेऊन पाहावा. बारीक 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 गोष्टी असतात पण आपण जर लक्ष दिलं तर लक्षात येईल, अरे हे असं कसं घडलं, हे असं कसं घडलं. त्याच्या कृपेनं घडलेलं आहे, त्याच्या कृपेनं घडलेलं आहे. हा भाव अखंड पाहिजे. तसा जर भाव असेल तर वसे हो तया अंतरी देव तैसा. कारण त्याचं ब्रीद आहे अनन्यास रक्षी तसे चाप पाणे. कारण ह्याने जसं म्हटलं आहे, अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. तो अनन्य आहे काय? मी त्याचा योगक्षेम वाहतो असं म्हटलेलं आहे. किंवा गीतेच्या 8व्या अध्यायात म्हटलं आहे, अनन्य चेता सततम यो माम स्मरती निश्या. जो माझं अखंड स्मरण करतो त्याचं सर्व मी बघतो. अनन्य हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अन्य दुसरं नाहीच, फक्त तूच. दाय विल बी डन, तू जे करशील ते. असा पूर्ण शरणागत भाव त्याच्या ठिकाणी आला पाहिजे. कुठल्याबद्दलची तक्रार नाही. असं प्रभूने केलं बस. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. समर्थांनी काय की अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याची इच्छा काय? आपल्याला त्याची इच्छाच कळत नाही आपल्याला. कारण त्याच्याशी आपण एक रूप पाहायला कधी बघितलंच नाही. हा देव कसा आहे? षडगुणेश्वर, यशश्री, अवधार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर असा तो आहे. त्याला आपल्याकडून काय पाहिजे आहे? त्याला काही नको आहे, तुम्ही ते व्हावं म्हणून त्याची इच्छा आहे. त्याला काय हवं असायचं? सर्व शक्तिमान तो आहे, तुम्ही काय देणार त्याला? काय एवढासा नैवेद्य दाखवणार, फलं फुलं काहीतरी हे त्याला वाहणार? तो काय मागतोय? आपण जे सगळं करतो ते त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी असतं. आपला स्वार्थ पोटात ठेवून आपण त्याची भक्ती करत असतो. भगवंताला कळल्याशिवाय राहत नाही. तुम्ही निस्वार्थी व्हा, निष्काम व्हा, निर्वासन व्हा. आणि सगळी आपली वासना कामना भगवंताच्या ठिकाणी ठेवा. आपले काम क्रोध देखील भगवंताच्या ठिकाणी व्हा. ज्या संसाराची आपण चिंता करतो तो संसार देखील भगवंताच्या चरणी व्हा. म्हणा हा सगळा संसार तुझा आहे आणि तू तो दिलेला आहेस, म्हणून मी ते काम करतो आहे. बाकी माझा अधिकार कशावरही नाही, सर्वाचा अधिकार तुझ्याकडे दिलेला आहे. असं कधीतरी चुकून तरी म्हणतो का? भगवंत काही घ्यायला आला नाही तुमच्याकडनं. पण निदान मनात तरी असं येतं का की जो व्यवहार असेल, जो धंदा व्यवसाय असेल, तो माझ्या मालकीचा नाही, त्याचा मालक तू आहेस. आणि तिथं सेवेकरी इतर जसे काम करतात तसा मी एक सेवेकरी म्हणून तिथं काम करतो, पण मालक मात्र तू आहेस. असा सर्व अंगानी भाव ठेवून जर आपण भगवंताला शरण गेलेलो असेल तर अशा अनन्य शरण भक्ताचं सांभाळ तो करतो. रक्षी तसे त्याचं रक्षण देखील तो करतो. म्हणून नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. बघा, वसे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ।